भाषा आपली सर्वांचीच. लेख 41. अर्धम त्यजति पंडितः. माझे एक ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध म्हणत नाही पण प्रौढस्नेही संस्कृतचे विद्वान पंडित, त्यांचं नावही तसंच भारदस्त, विद्यासागर सच्चिदानंद सहस्रबुद्धे. विद्यापीठातून मिळणाऱ्या BA MA पासून ते PhD आणि त्याही पलीकडच्या DLit पर्यंतच्या विद्यापीठांमध्ये मिळू शकणाऱ्या सगळ्या पदव्या त्यांनी कधीच ग्रहण केलेल्या होत्या. एकदा आमच्या अशाच गप्पा चालू होत्या. माझं एक काम आहे तुमच्याकडे, अचानकपणे ते मला म्हणाले. सांगा. मी त्यांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत म्हटलं. त्याचं काय आहे? त्यांच्या या सुरुवातीवरून मी ओळखलं की आता डॉक्टर सहस्रबुद्ध्यांचं एकसुरी भाषण सुरू होणार आहे. आपण आता फक्त हुं करत श्रवणभक्ती करायची आहे हे मला सरावानं कळलं. संस्कृतच्या संदर्भात जर्मन विद्वानांनी काय म्हटलंय ते मुळातूनच बघावं असा विचार आहे. त्यांचं हे वाक्य ऐकून मी अधिक सावध होऊन ऐकू लागलो, कारण दर 4-2 दिवसांनी कुठलंसं जर्मन पुस्तक घेऊन ते माझ्याकडून त्यातली काही उतारे समजावून घेत असत, काही उताऱ्यांचं भाषांतर करून घेत असत. म्हणजे ह्यांच्या नव्या कल्पनेनुसार हे भाषांतराच्या कामासाठी रोजच मला वेठीस धरणार अशी मला साधार भीती वाटली. काय आहे, सगळंच मुळातून बघायचं म्हणजे आपल्याला भाषा आलेली बरी, नाही का? काही प्रश्नच नाही. डॉक्टर सहस्रबुद्धे पुढे काही म्हणायच्या आतच मी त्यांच्या कल्पनेचं कौतुक केलं. त्यांच्या मोनोलॉगमध्ये अन्यथा एवढं म्हणायला इतरांना संधीच मिळत नाही. तर तुमच्याकडे काम असं की? त्यांच्या कामाचा पक्का अंदाज मला एव्हाना आला होताच डॉक्टर सहस्रबुद्धे किंचित थांबून जरासं अवघडून पुढे म्हणाले, मला जर्मन शिकायचं आहे आणि मला शिकवायचं काम तुम्ही करायचं.
जरूर जरूर, आनंदानं.
हे एकदा जर्मन शिकले तर माझ्या दृष्टीनं फारच सुखाचं होणार होतं. त्यामुळे मी त्यांना प्रोत्साहन देत म्हटलं, तुम्ही मुळीच चिंता करू नका, मी तुम्हाला रोज शिकवीन. आपल्याला दोघांना दुपारी 2 तास ऑफ असतातच. तसं खरं सांगू का, मगाच्या किंचित अवघडलेपणातून डॉक्टर सहस्रबुद्धे एव्हाना चांगलेच सावरले होते. मला बरं का तसं अर्ध जर्मन येतच. मग तर काही प्रश्नच नाही. मीही त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी म्हटलं, कुठे शिकला होतात? बाळबोध कुतूहलानं मी विचारलं. शिकायला कशाला पाहिजे हो? अहो, जर्मन आणि संस्कृत ह्या दोन्ही भाषा एकाच कुटुंबातल्या, म्हणजे इंडो जर्मन फॅमिलीतल्या, होय की नाही? माझ्या डोळ्यासमोर एकदम कुठल्याशा हॉटेलातल्या फॅमिली रूममध्ये दाटीवाटीनं बसलेल्या वेगवेगळ्या वयाच्या निरंगारूपाच्या 10-12 बाया उभ्या राहिल्या. हो बरोबर, उगाच वाद घालायला नको म्हणून मी घाईघाईनं कबुली देऊन टाकली. अहो, तुम्हाला माहीत नसेल कदाचित, आमच्या संस्कृतात बरं का काय गंमत आहे. संस्कृतबद्दल नि संस्कृत वाङ्मयाबद्दल बोलताना डॉक्टर सहस्रबुद्धे न चुकता आमचं संस्कृत, आमच्या संस्कृतात आमचा कालिदास असं म्हणतात. काय आहे, मीही आपल्या चेहऱ्यावरचा भाबडेपणा किंचितही कमी होऊ न देता विचारलं. आमच्या संस्कृतात बरं का क्रियापदं चालतात, आणि बरं का संस्कृतात चालतात ना अगदी तशीच ती जर्मन भाषेतही चालतात. क्रियापदं चालतात, नामं चालतात, एवढंच काय पण विशेषणंसुद्धा चालतात. कोचावर पाठीमागे रेलून दोन्ही हातांचे पंजे सताड उघडून तळवे समोरच्या माणसाला दाखवून त्याला आश्वस्त करत बोलायची त्यांची ही नेहमीची पद्धत होती. अहो, आमच्या संस्कृतात आहेत अगदी तसेच जर्मन भाषेतही 10 गण आहेत. क्रियापदांचे आत्मनेपदी, परस्मयपदी, उभयपदी असे प्रकारही आहेत. आमच्या संस्कृतातल्याप्रमाणेच समासांचे सुद्धा सगळे प्रकार आहेत, अगदी जसेच्या तसे. फार काय, संस्कृतातल्यासारखं द्विवचनसुद्धा आहे काय? मी आश्चर्यानं म्हटलं खरं, पण डॉक्टर सहस्रबुद्ध्यांना तशी समोरच्या माणसाकडून प्रतिसादाची अपेक्षा कधीच नसते. सहस्रबुद्धे सांगत असलेली माहिती मला कधीच कुठे भेटलेली नव्हती, म्हणजे अगदी नवीन होती. मला येत असलेल्या जर्मन भाषेतल्या क्रियापदांना गण नव्हते. आत्मनेपद, परस्मयपद, उभयपद वगैरे प्रकार नव्हते आणि द्विवचन तर नव्हतंच नव्हतं. आणि इकडे क्रियापद आहेत, तिकडे क्रियापद आहेत, इकडे नामं चालतात, तिकडे नामं चालतात, इकडे गण आहेत, तिकडे गण आहेत, ह्याला काय साम्य म्हणायचं का? आणि दोन भाषात जरी अशी साम्य स्थळं असली तरी त्यांच्या आधारानं काय भाषा शिकता येते का? मी विचारात पडलो होतो, नव्हे गटांगळ्या खात होतो, पण माझ्या शंका डॉक्टरांना सांगण्यात काही अर्थ नव्हता. मी माझ्या साऱ्या शंका मनातल्या चोर कप्प्यात दडवून ठेवल्या. जर्मन आणि संस्कृत अगदी एकसारख्या आहेत म्हणून तर अहो जर्मनांनी संस्कृतवरती एवढं प्रचंड काम केलं. बरोबर आहे, तर मला संस्कृत येतं म्हणजे अर्ध जर्मन येतंच. डॉक्टर साहेब मोठ्या आत्मविश्वासानं बोलत होते, तेव्हा उरलेलं तुम्ही शिकवा, म्हणजे दोन चार महिन्यांनी माझा मीच जर्मन ग्रंथ वाचू शकेन, नाही का? हो निश्चितच, मी कसलाही विचार न करता त्यांचं म्हणणं तत्क्षणी मान्य करून टाकलं. मी डॉक्टर सहस्रबुद्ध्यांचा निरोप घेऊन परतलो खरा, पण जर्मननी संस्कृत भाषांमधल्या साम्यस्थळांच्या यादीनं मला पुरतं चक्रावून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी ग्रंथालयात जाऊन आम्ही एक चांगलं पुस्तक आणलं आणि मी डॉक्टर सहस्रबुद्ध्यांना जर्मन भाषेचा पहिला धडा शिकवला. पहिल्याच धड्यात क्रियापदं वर्तमान काळात कशी चालवायची हा भाग आलेला होता. त्यात द्विवचन नाही हे बघताच डॉक्टर सहस्रबुद्धे खरं तर अक्षरशः खवळलेच. आम्ही ग्रंथालयातून आणलेलं पुस्तक पूर्णपणे जर्मन भाषेत होतं, ते बऱ्याचदा उलटपालटं करून, पण सुदैवानं भिरकावून न देता ते म्हणाले, हे पुस्तक काही ठीक दिसत नाही बुवा, आपण असं करूया. कसं? औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात गोरे म्हणून ग्रंथपाल आहेत, विद्वान माणूस आहे. हो मी ओळखतो त्यांना, जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर आहेत ते, मी नकळतपणे आगाऊपणा करत म्हटलं. मग प्रश्नच नाही, तुम्हीच त्यांना एक पत्र पाठवून जर्मन शिकायला कोणतं पुस्तक चांगलं आहे हे विचारा. त्यांचा मुलगा जर्मनीत असतो, त्यामुळे त्यांना एखादं चांगलं पुस्तक माहीत असेल. डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी माझ्यामागे आणखी एक काम लावलं होतं. दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच डॉक्टरांनी मला सांगितलं की काल घरी पाहुणे आल्यामुळे मला अभ्यास करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे आज मला मागचं काही विचारू नका, पण आज पुढचा धडा करायला काही हरकत नाही. तिसऱ्या दिवशी ठरल्या वेळेच्या थोडा वेळ अगोदर येऊन त्यांनी मला सांगितलं की विद्यापीठात काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे आज तास नको. चौथ्या दिवशी डॉक्टरांनी आदल्या दिवशी झालेल्या दगदगीची सबब सांगितली. त्यानंतर रविवार आला. सोमवारी म्हणजे पाचव्या दिवशी त्यांनी आल्या आल्याच मला सांगितलं की एक नवं प्रोजेक्ट मी घ्यायचं ठरवलं आहे, तेव्हा सध्या आपण आपला जर्मनचा कार्यक्रम स्थगित ठेवूया. पण डॉक्टर, तुम्हाला अर्ध जर्मन येतच आहे, उरलेलं अर्ध शिकायला असा किती वेळ लागणार आहे? महिन्या दोन महिन्यात शिकून होईल, आपण सुरुवात तर केलेलीच आहे, तेव्हा ते पूर्ण करून टाकूया, मी आग्रह धरत म्हटलं. ते खरं आहे, पण UGC प्रोजेक्ट अधिक महत्त्वाचं आहे, डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी थोडक्यात आटोपत घेत म्हटलं. भाषेतल्या खऱ्या खोट्या, IQ, पुस्तकी, साम्य स्थळांनी सहस्रबुद्ध्यांना चांगलं चकवलं होतं.